मिखा अध्याय एक परमेश्वराचे वचन जे मिखा मोरिस्टी यासकडे योथाम आहाज व हिजकिया यांच्या दिवसात त्याच्याकडे आले जे वचन शमरोन व यरुशलेम यांच्याविषयी होते ते असे सर्व लोकांनो ऐका पृथ्वी व ते सर्वजण जे तुझ्यात आहेत तुम्ही ऐका प्रभू परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्या विरुद्ध साक्षीदार हो पा परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्च स्थानावर चालणार विस्तावाजवळ ठेवल्यास मेन वितळते तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील दर्या दुभगतील आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील याला सर्वांचे कारण याकोबाचे पाप तसेच इस्रायलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत याकोबाच्या बंडखोरीचे कारण काय त्यास कारणीभूत शमरोनच आहे की नाही यहुदाची उंच स्थाने कोणती आहेत ती यरुशलेमेच आहेत की नाही म्हणून मी शमरोनाला शेतातल्या ढिगाप्रमाणे करील ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल मी तिचे दगड दरीत ढकलून देईन आणि तिची पाये उघडे करीन तिच्या सर्व मूर्ती ठेचून तुकडे तुकडे केले जातील तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील तिच्या सर्व खोट्या देवतांच्या मूर्तीचा मी नाश करीन कारण तिने वेशेच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत म्हणून वेशेच्या वेतनास त्या परत जातील या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन मी कोल्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबड्याप्रमाणे शोक करीन कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत कारण त्या यहुदापर्यंत आले आहेत आणि तो माझ्या मनुष्याच्या वेशीपर्यंत यरुशलेमपर्यंत पोहोचला आहे गतमध्ये हे सांगू नका अजिबात रडू नका बेथेल अफराम मध्ये मी धुळीत लोळलो शाफिर मध्ये राहणारे लोक हो तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा सनानिवासी बाहेर निघून येत नाही बेत एसलासाचा शोक करेल कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे मारोतमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत कारण परमेश्वराकडून संकट खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे लाखिशात राहणारे रथाला चप्पळ घोडा झुपू लाखिश तूच सिंहच्या कन्येला पापाची सुरुवात अशी होती कारण इस्रायलचे अपराध तुझ्यात सापडले होते म्हणून तू गंथातल्या मोरिश गथाला निरोपाचे नजराने देशील अकजिबीचे घरे इस्रायलच्या राजाला निराश करतील मारिशामध्ये राहणाऱ्या लोकांनो मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन जे तुमचा ताबा घेतील इस्रायलचे पुढारी अदुलामाला येतील म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल गरुडाप्रमाणे तुम्ही स्वतःच्याच डोक्याचे मुंडन करा कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल मिखा अध्याय दोन जे पाप करण्याचे योजितात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात त्यांना हाय हाय आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे आणि ते शेताची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात आणि घरांची इच्छा धरतात व ती मिळवतात ते पुरुषावर व त्याच्या घराण्यावर मनुष्यावर व त्याच्या वतनावर जुलूम करतात यास तो परमेश्वर असे म्हणतो पहा या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजित आहे ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही कारण ही वाईट वेळ आहे त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील आणि भारी विलाप करून म्हणतील आम्हा इस्रायलवासियांचा विनाश झाला आहे परमेश्वरने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्याची वाटणी केली अहो श्रीमंत लोकांनो म्हणून आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वरच्या सभेत राहणार नाही तुम्ही भविष्य सांगू नका असे ते म्हणतात या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये अप्रतिष्ठा सरून जाणार नाही पण याकोबाचे घराणे हो परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय त्याची ही कृत्ये आहेत की नाही जो सरळ चालतो त्यास माझी वचने बरे करीत नाहीत काय तरी सुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत ज्यांना युद्ध आवडत नाही असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्याचा झगा काढून घेता तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरातून काढून टाकता त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता उठा आणि चालते व्हा कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते या कारणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालताना खोटे सांगून म्हणेल की मी द्राक्षरस आणि मद्य याविषयी भविष्य सांगेन तर तो देखील या लोकांचा भविष्यवादी होईल हे याकोबा खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करेन खरोखर मी इस्रायलच्या उरलेल्यांना एकत्र करेन कुरणातील कळपाप्रमाणे व मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे तसे त्यांना मी एकत्र ठेवीन मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा घोंगाटा करतील फोडणारा त्यांच्या पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत आणि त्यांचा राजा त्यांच्या पुढे चालून गेला आहे. परमेश्वर त्यांचा पुढारी आहे. मिखा अध्याय 3. मी म्हणालो, याकोबाच्या अधिकाऱ्यांनो आणि इस्रायल घराण्याच्या सरदारांनो, ऐका. जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता, जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडावरून मांस ओढून काढता, जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता, भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात आणि जसे पातेल्यात घालण्यासाठी त्यांचे तुकडे करता, तसे जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय? आता तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल, पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्यावेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल, कारण तुम्ही दुष्कृत्य केली आहेत. जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्न पाणी दिले त्यांच्यासाठी ते घोषणा करीतात की समृद्धी नांदेल, पण जर कोणी त्यांच्या मुखात काही घातले नाही तर हे संदेष्टे किंचाळतात, युद्धाला तयार होतात. त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो, म्हणून हे जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्टाच्या माथ्यावरचा सूर्य मावळेल आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल. दृष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील. ते सर्व आपले होट झाकतील, कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही. पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्रायलाला त्याचे पाप दाखवावे. याकोबाच्या घराण्यातील पुढाऱ्यांनो आणि इस्रायलाच्या घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका. तुम्ही सियोन रक्ताने आणि यरुश्लेम अन्यायाने बांधले आहे. तुझे अधिकारी लाज घेण्यासाठी न्याय करतात आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, परमेश्वर आम्हा बरोबर नाही काय? आम्हावर अनिष्ट येणार नाही. यास तो तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरुश्लेम नाशधुशीचा ढीक होईल आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकड्यासारखा होईल. मिखा अध्याय 4. परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की परमेश्वराचा घराचा पर्वत इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरांवर उंचवला जाईल आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल. पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, या आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊया, मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवीन आणि आपण त्याच्या मार्गाचे अनुसरण करू. कारण सियोनेमधून नियमशास्त्र आणि येरुश्लेमेतून परमेश्वराचे वचन निघेल, तेव्हा पुष्कळ लोकांमध्ये तो न्याय करील आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरविल. ते आपल्या तलवारीने मोडून ठोकून त्यांचे नगर बनवतील आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही आणि त्यांना युद्धाचे शिक्षण दिले जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्ष वेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. कारण सर्व लोक प्रत्येक जण आपापल्या देवाच्या नावाने चालतात, पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदा सर्व काळ चालू. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात मी लंगड्यांना एकत्र करीन आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पिडले त्यांना मी एकवट करीन. मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन. आणि आता व सदा सर्व काळ मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करील आणि तू कळपासाठीच्या बुरुजा सियोन कन्येच्या टेकड्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. यरुश्लेमच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल. आता तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागार नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत. सियोनेच्या कन्ये, प्रसूतीप्रमाणे वेदना पाहून प्रसूत हो, कारण आता तू शहरातून बाहेर जाशील, शेतात राहशील आणि बाबिलेला जाशील. तिथे तुझी सुटका होईल आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडविल. आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्या विरुद्ध गोळा झाली आहेत. ती म्हणतात, ती भ्रष्ट करण्यात येऊ आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होत. संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंड्या खळ्यात गोळा करतात, तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे. परमेश्वर म्हणतो, सियोनेच्या कन्ये उठ आणि मळणी कर. मी तुला लोखंडाचे शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुरडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन. मिखा अध्याय 5. यरुश्लेमतील लोक हो, आता युद्धामध्ये एकत्र या. तुझ्या शहराभोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्रायलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील. पण हे बेथलेम इफ्राथा, जरी तू यहुदातील सर्व कुळात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून आहे. यास तो प्रसूती वेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्रायलाच्या लोकांकडे परत येतील. तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने आपला कळप चारील आणि ते वस्ती करतील, कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल. आणि तो पुरुष अमास शांती असा होईल, असुर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही 7 मेंढपाळ आणि 8 मुख्य त्यांच्या विरुद्ध उभे राहू. तो आपल्या तलवारीच्या बळावर अशुरीवर आणि निम्रोदच्या प्रदेशामध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील, तेव्हा हा पुरुष त्यांच्यापासून आम्हाला सोडविल. जसे परमेश्वराकडून दहीवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलांची वाट पाहत नाही, तसे याकोबाचे उरलेले लोक पुष्कळ लोकांमध्ये होतील. जसा जंगलातील प्राण्यामधील सिंह येतो, जसा तरुण सिंह मेंढ्याच्या कळपात येतो आणि तो मेंढ्याच्या कळपातून गेला तर त्यांना तुडवतो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते, त्याचप्रकारे याकोबाचे राहिलेले लोक पुष्कळ लोकांच्या मध्ये असतील. तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला हो आणि तो त्यांचा नाश करो. परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात असे होईल की मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करेन आणि तुमचे रथ मोडून टाकेन. तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकेन. तुझ्या हातातून मी जादूटाना नष्ट करीन आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील. मी तुझ्या कोरीव मूर्तीचा, अगदी दगडी स्तंभाचा नाश करीन. तुमच्या हाताने घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही. तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन आणि तुझ्या शहरांचा नाश करीन. आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही, त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन. मिखा अध्याय 6. आता परमेश्वर जे म्हणतो ते ऐक. मिखा त्यास म्हणाला, उठ व पर्वतासमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत. पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे आणि तो इस्रायलाशी वाद करणार आहे. माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा. माझ्या विरुद्ध साक्ष दे, कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दासत्वाच्या घरातून तुला सोडविले. मी मोशे, अहरोन व मिरियामला तुझ्याकडे पाठवले. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बोराचा मुलगा बलाम काय म्हणाला त्याची आठवण करा. त्याने सिट्टीम पासून गिलगाल पर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले त्याचे स्मरण करा. हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायपण तुमच्या लक्षात यावे. मी परमेश्वरास काय देऊ आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्यापुढे यावे काय? हजारो मेंढ्यांनी किंवा 10,000 तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ का? हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला दाखविले आहे आणि न्यायपणाने वागणे, दया व निष्ठा यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालणे, याखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते, जे सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो. म्हणून काठीकडे आणि ज्यांनी ती नेमली आहे त्याचकडे लक्ष द्या. अजून पण वाईटाचा पैसा आणि उणे धिकारलेले माप ही दुष्टांच्या घरात आहेत. मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वचनाची पिशवी बाळगतो? त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत, त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते. म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे. तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे. तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रीते पण तुझ्यामध्ये राहील. तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईल. तू पेरशील पण कापणी करणार नाही. तू जैतुनापासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील पण त्याचे तेल स्वतःलाच लावणार नाही. तू द्राक्ष तुडवशील पण त्याचा रस पिणार नाही, कारण अमरीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्यातील सर्व कार्य करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलतीप्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहरांचा नाश करेन. व त्यांच्या रहिवाशांचा उपवास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल. मिखा अध्याय 7. मला हाय हाय, मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळासारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षरसासारखी झाली आहे. खायला एकही घोंस नाही पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळांची हाव आहे. धार्मिक मनुष्य पृथ्वीवर नष्ट झाला आहे आणि मनुष्यामध्ये कोणीही सरळ नाही. ते सर्व रक्त पाडायला टपतात. ते प्रत्येक जण जाळे घेऊन आपल्या भावांची शिकार करतात. त्यांचे हात दुष्कृत्य करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्य दुसऱ्याला आपल्या जीवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो असे ते एकत्र येऊन योजना करतात. त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडपाप्रमाणे आहे, त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस तुझ्या पहाऱ्याकारांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल. कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको, मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निसते तिला देखील काही सांगू नको. तू काय बोलतो त्याबद्दल सावध राहा. स्वतःच्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही, मुलगी आईविरुद्ध जाईल, सूनसासूच्या विरोधात जाईल. परंतु मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन. मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहिन. माझा परमेश्वर माझे ऐकेल. माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका. मी तेव्हा उठेन जेव्हा मी अंधारात बसेन, तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल. परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल. तोपर्यंत मी त्याचा राग सहन करेन कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहिन. मग माझा शत्रू हे पाहिल, तुझा देव परमेश्वर कोठे आहे असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील. रस्त्यावरील चिखलाप्रमाणे ती तुडवली जाईल. तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारित होईल. त्या दिवसात ते अशूर देशातून आणि मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून दूरदूरच्या समुद्र तीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील. देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे ओसाड होईल. म्हणून तू आपल्या लोकांस तुझ्या वतनाचा कळप जो रानात सरतो त्याला आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानात व गिलादात ते सरोत. जेव्हा तू मिसर देशातून बाहेर निघलास त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्य दाखवीन. राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ते आपला हात आपल्या मुखाला लावतील. त्यांचे कान बैरे होतील. ते सापाप्रमाणे धूळ चाटतील. भूमीतल्या सरपटणाऱ्याप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ते भयभीत होऊन येतील आणि ते तुझ्यामुळे घाबरतील. तुझ्यासारखा देव कोण आहे जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतोस? तो अनंत काळ क्रोधाविष्ट राहणार नाही कारण त्यास दयाळू व्हायला आवडते. तो आम्हावर पुन्हा दया करील. तो आमच्या पापांच्या आपल्या पायाखाली चुरडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल. पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहिली ती अशी की तू याकोबाला सत्यता आणि अब्रामाला कराराचा विश्वासूपणा देशील.